आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार संपला. 57 मतदारसंघात उद्या मतदान. छत्तीसगडमध्ये 16 माओवाद्यांना अटक. बँकॉक इथं ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट कमी होण्यास सुरुवात. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार काल संध्याकाळी संपला. या टप्प्यात 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या शनिवारी मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिशातील 6, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 3 आणि चंदीगडमधील 1 जागेचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यात एकूण 904 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होणार आहे. तसंच आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणीही देखील 4 जून रोजीच होईल. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मात्र 2 जूनला होणार आहे. मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याची अफवा निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. याचं खंडन करत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं की मतदानाची टक्केवारी कोणीही वाढवू शकत नाही. तसंच किती मतदान झालं याची नोंद झालेल्या फॉर्म 17C ची प्रत उमेदवार आणि प्रतिनिधींना देण्यात आली आहे. मतदारांच्या मतदानाची माहिती आणि ईव्हीएमची सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अद्ययावत केल्याचंही राजीव कुमार यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची सर्व टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आदर्श आचारसंहिता उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधल्या विजापूर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांहून 16 माओवाद्यांना अटक केली आहे. यापैकी 11 जणांना गोरना पडियार पारा या परिसरातून तर 5 जणांना भुसापूर परिसरातून अटक करण्यात आली. सुरक्षा दलांची हालचाल रोखण्यासाठी अडथळा आणणं आणि स्फोट घडवून आणणं अशा घटनांमध्ये अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांचा सहभाग होता असं पोलिसांनी म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये जम्मू जिल्ह्यातल्या अखनूर विभागात तुंगी मोर भागात बस दरीत कोसळून काल झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आता 22 झाली आहे आणि 69 जण जखमी झाले आहेत. जखमींना अखनूर इथल्या जिल्हा रुग्णालयात तर गंभीर जखमींना जम्मूच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाविकांना घेऊन जाणारी ही बस जम्मू इथून रायसी जिल्ह्यातल्या शिवखोरी गुहेतील दर्शनासाठी प्रवास करत होते. यातले बहुतांश प्रवासी उत्तर प्रदेशामधील रहिवासी होते. अपघातग्रस्तांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं जम्मू आणि काश्मीरचे वाहतूक पोलीस आयुक्त तेजिंदर सिंग तारा यांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. दरम्यान जम्मूच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद स्मारकात ध्यानधारणा सुरू केली. 1 जूनपर्यंत ते ध्यानधारणा करणार आहेत. ध्यानधारणेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी भगवती अम्मन मंदिरात देवीचं दर्शन घेतलं. 1 जूनला विवेकानंद स्मारकाजवळ असलेल्या 133 फूट उंच तिरुवल्लुरवर यांच्या पुतळ्याला मोदी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील आणि त्याच दिवशी ते त्रिवेंद्रम मार्गे दिल्लीला पोहोचणार आहेत. दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे किनारपट्टीच्या भागामध्ये तसंच सागरी सुरक्षा कडक करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले प्रज्वल रेवण्णा यांना आज पहाटे कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. इंटरपोलनं दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक पोलिसांचं विशेष तपास पथक, बेंगळुरू पोलीस आणि विमानतळ प्राधिकरण यांनी रेवण्णा यांना अटक करण्याची तयारी केली होती. घरात काम करणाऱ्या महिलेचा लैंगिक छळ करून तिला धमकी दिल्याचा आरोप रेवण्णांवर आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी होण्याची शक्यता आहे. हसन लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 27 एप्रिलला रेवण्णा देश सोडून निघून गेले होते. शेतकऱ्यांनी तांत्रिक प्रगती आत्मसात करण्याची गरज असल्याचं सांगत शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित उद्योगांशी जोडण्याचं महत्व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अधोरेखित केलं. ते काल उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातल्या गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाला भेट दिल्यानंतर बोलत होते. याआधी उपराष्ट्रपतींनी नैनिताल जिल्ह्यातल्या बाबा नीम करोरी आश्रमाला भेट दिली. विकसित भारताचा राजमार्ग विकसित बंदरांमधून जातो, त्यामुळे विकसित राष्ट्र घडवण्यात देशातल्या बंदरांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. ते काल मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा 35व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मणिपूरमध्ये अचानक आलेल्या पुराचा कहर सुरूच असून इम्फाळ शहराला पुराचा मोठा फटका बसला आहे. शहराकडे जाणारे बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मणिपूर पोलीस, लष्कर, आसाम रायफल्स, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ, लोकटक विकास प्राधिकरण बचाव कार्यामध्ये सहभागी झाले आहेत. आतापर्यंत सुमारे 800 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पूरग्रस्त कुटुंबांसाठी जिल्ह्यात यापूर्वीच 3 तात्पुरती छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या पुराच्या संकटामुळे मणिपूर राज्य सरकारनं सर्व सरकारी कार्यालयांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर केली आहे. थायलंडमधील बँकॉक इथं ऑलिम्पिक स्पर्धांसाठीच्या पात्रता स्पर्धा सुरू आहेत. त्यात मुष्टीयुद्ध प्रकारामध्ये 60 किलो वजनी गटात भारताच्या अंकुसिता बोरोनं कझाकिस्तानच्या स्पर्धकाला 4-1 हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारत्तोलन क्रीडा प्रकारात 71 किलो वजनी गटात भारताच्या निशांत देव यानं थायलंडच्या यी सुंग नो एन याला 5-0 हरवलं. यापूर्वी भारताच्या अरुंधती चौधरी हिनं भारत्तोलनमध्येच 66 किलो वजनी गटामध्ये उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. वायव्य आणि मध्य भारतातील उष्णतेची लाट आजपासून काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होईल. यामुळे पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये पुढील 4 दिवसात 2-4 अंश सेल्सिअस तापमानात घट होईल. मध्य प्रदेश, विदर्भ आणि उत्तराखंडमध्ये मात्र उन्हाची काहिली कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये तो पुढे सरकत आहे. पुढील 6 दिवसात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि सिक्कीममध्ये तसंच महाराष्ट्रासह ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर दक्षिणेकडील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर पुढील 6 दिवसात पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार संपला. 57 मतदारसंघात उद्या मतदान. छत्तीसगडमध्ये 16 माओवाद्यांना अटक. बँकॉक इथं ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट कमी होण्यास सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.